ओके सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. लॉकडाऊन सध्या चाललेला आहे आणि आपल्या नाशिक शहरामध्ये सगळ्यांनी सेफ आणि सिक्युअर राहावं म्हणून वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. एक्साईज डिपार्टमेंट कडून सुद्धा काही महत्वपूर्ण गोष्टी घडत आहेत, काही इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत आणि काही महत्वपूर्ण गोष्टी ज्यांबद्दल अवेअरनेस निर्माण होणं खरंच गरजेचं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी एसपी डॉक्टर मनोहर अनसुळे सर आपल्या सोबत आहेत. सर खूप खूप स्वागत आहे माझ्या शोमध्ये. सगळ्यात आधी तर आम्हाला सांगा, लॉकडाऊन सध्या चाललेला आहे आणि एक्साईज डिपार्टमेंट कडूनही वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले गेलेले आहेत, कुठकुठच्या आहेत त्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणजे करता?
लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी लोकांना अवैध विषारी मध्य प्राप्त होऊ नये, लोकांचं नाशिककरांचं सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यपाल शुल्क विभाग नाशिक यांच्या वतीनं वेगवेगळी 5 पथकं नेमलेली आहेत. 5 पथकामार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये दररोज 10-17 सुरू आहे. आतापर्यंत या विभागानं मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये टोटल 192 गुन्हे नोंदून जवळ 17 लाखाची अवैध मद्य निर्मिती व वाहतूक विक्री जप्त केलेली आहे.
बापरे बापरे, हा आकडा खरं तर खूप चिंताजनक स्वरूपाचा आकडा आहे आणि हे मद्य जर मंडळींपर्यंत पोहोचलं असतं तर आय एम शुअर खूप मोठ्या प्रमाणातली एक
जीवितहानी झाली, खूप मोठी जीवितहानी झाली.
नाशिक या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत, बजाते राहू.